प्रकरण दुसरं, मी कोण. अगदी खरं बोलायचं तर आपण स्वतःकडे कधी बघतच नाही. विधान थोडं विचित्र वाटेल, कारण सर्व व्यवहार तर आपण आपल्याकडे बघूनच करतो. म्हणजे त्यात मीच प्रमुख असतो. मला अनुकूल असेल तर मी करीन, आणि प्रतिकूल असेल तर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मध्यबिंदू मीच नव्हे का? होय, खरे आहे. परंतु हा मी म्हणजे माझा देह व त्या देहाशी निगडीत असलेल्या विचारांचा स्फुरण ही माझी माझ्याविषयीची कल्पना असते. थोडक्यात म्हणजे माझा देह म्हणजेच मी अशी कल्पना असते, आणि बरोबरही आहे. पेढा खाल्ला की मला बरं वाटतं, काटा टोचला की मला दुःख होतं. मला म्हणजे कुणाला याचा मात्र विचार नसतो. सुखदुःखाचीच कल्पना पुढे रेटली तर एक वेगळा विचार प्रकाशमान होतो. कल्पना करा की आपण एखाद्या अपघातात सापडलो, त्यात हात इतका दुखावला की तो तोडणंच भाग पडलं. त्या मनस्थितीत आपण सहजच असं म्हणतो, चला हातावरूनच गेलं, मी तर सुरक्षित आहे. संपूर्ण देह नीट होता तेव्हा बोटाला जरी दुखापत झाली तरी डोळे पाणावत होते. आता हात तुटला तरी डोळे समाधानच दर्शवतात. हात हा शरीराचा अभिन्न असा अवयव आहे, म्हणून देह म्हणजे मी तर हात म्हणजेही मीच. मग हात तुटला तर समाधान कसं? म्हणजे हात म्हणजेच देह म्हणजेच मी ही माझी आजवरची कल्पना, तिला आता तडा गेला. जी गोष्ट हाताची तीच पायाची, डोळ्यांची आणि सर्व इंद्रियांची. म्हणजेच सर्व इंद्रिय म्हणजेच देह म्हणजेच मी ही कल्पना आता चूक आहे. इंद्रिय एक एक करून गेली तरी मी हा असतोच, आणि सर्व इंद्रिय देहासह गेली तरी मी हा असतोच, असे सूज्ञजन सांगतात. भगवद्गीताही तसंच सांगते. एकूण काय तर मी देहापेक्षा वेगळा आहे. देह आणि मी हे दोन स्वतंत्र घटक आहेत. जसं माझा मुलगा, माझं घर अथवा माझी नोकरी. यात मुलगा, घर वा नोकरी या सगळ्यात मी आहे, परंतु त्यांच्याशी तद्रूपता न पावलेला वेगळा घटक आहे. अगदी तशीच अवस्था माझी या स्थूल देहाबाबत आहे. हे मला कळले, पण ते कळले ते कुणाला कळले? मनाला, बुद्धीला, विचाराला वा जाणीवेला? म्हणजेच आपण ज्याला सूक्ष्म देह म्हणतो त्याच्या एका अंगाला अथवा सर्वांगाला. मग सूक्ष्म देह हाच तर मी नव्हे ना? आता आणखी थोडं निरखून पाहिलं तर असं दिसेल की स्थूल तथा सूक्ष्म हे दोन्ही देह एकमेकांशी इतके निगडीत आहेत की जणू प्रकाश व त्याची किरणे, बर्फ व त्याची शीतलता, एक गेले की दुसरे संपले. पण मी तर स्थूल देहाच्या समाप्तीनंतरही शिल्लक राहतो. म्हणजेच देह स्थूल असो वा सूक्ष्म असो, तो मी नव्हे हे खरे. विचारांती आणखी एक आपल्या लक्षात येतं की आपल्या अवतीभोवती जे जे काही घडतं त्याची संवेदना आपल्या ठिकाणी सतत मिळत राहते. बरं वाईट, सुष्ट दुष्ट, खरं खोटं इत्यादी ही मूळ संवेदनेवर संस्कारातून निर्माण झालेली वैचारिक प्रतिक्रिया होय. परंतु संवेदना मात्र स्वयंभू आणि निखळ असते. ती संवेदना म्हणजे तर मी नव्हे ना? पण विचार करावा की संवेदना का व कशी निर्माण होते. एकतर ती परावलंबी आहे, कुठल्या तरी घटनेतून ती निर्माण होते. दुसरे, तिची निर्मिती व ग्रहणाकरता कुठल्या तरी शक्तीची आवश्यकता आहे. कारण देह आहे तोवरच संवेदना आहे. देहाला जिवंत ठेवण्याकरता शक्ती लागते, तशीच संवेदनेलाही. या दोहोंच्या मूळ प्रेरक शक्तीला प्राण असं म्हणतात. प्राण आहे तोवरच संवेदना आहे. स्थूल देह आहे व सूक्ष्म देह आहे, म्हणजे शेवटी प्राण हाच मी असला पाहिजे असं तर्कानी पटतं. परंतु कापूर आणि तिची ज्योत हे दोन्ही एकदम समाप्त होतात, तसेच देह आणि प्राण देखील. पुन्हा पुढे मी उरतोच. ढगात वीज असते आणि विजेत तेज असते. तेज ही स्वयंभू स्वतंत्र अशी शक्ती आहे की जी वीज चमकतानाही असते आणि एरवीही असते. चमकताना ती प्रखर असते एवढेच, तसंच संवेदनेसह सर्व देहाला चैतन्य प्रदान करणारी, देहापासून वेगळी असणारी आणि देह गेल्या तरी आपल्या स्वयंभू तेजानी वावरणारी ही आत्मशक्ती होय, तीच मी. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मी मी म्हणशी परी जाणशी काय खरा मी कोण, असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखोन. सोहम हंसहा.